सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
नमस्कार
सर. या कार्यक्रमामार्फत आपण आतापर्यंत श्रोत्यांना मूत्रविकारांच्या संबंधी माहिती देतोय आणि त्यांना सांगतोय की याच्यावरचे उपचार काय काय आहेत किंवा याच्यात कुठले कुठले आजार होऊ शकतात, त्याची लक्षणं काय काय आहेत. आणि या संबंधी बोलताना किडनी स्टोन म्हणजेच आपण ज्याला मूतखडा म्हणतो याच्या सगळ्या गोष्टींची माहिती देऊन झालेली आहे. आता यातला जो एक अतिशय महत्वाचा आणि पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी. बेसिकली प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय, ते कुठे असते, त्याचे अजून काय काय आजार असतात याबद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून आता आपण हा नवीन भाग याच्यामध्ये सुरू करू.
अगदी बरोबर.
प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय, तिचं कार्य काय असतं आणि शरीरामध्ये तिचं स्थान कुठे असतं.
जसं आपण याआधी मूतखड्या या विषयावरती आपण माहिती घेतली, कारण हा सर्वसामान्यपणे दिसणारा आजार आहे. त्याचबरोबर प्रोस्टेटचे विकार त्याच तेवढ्याच प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा तेवढाच महत्वाचा शरीरातला भाग आहे की ज्याच्यावरती आपल्या श्रोत्यांना माहिती देण्याची आवश्यकता
आहे.
तुम्ही असं म्हटलात की प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय, याचे एका शब्द उत्तर देता येईल की पुरुष ग्रंथी. म्हणजे ही प्रोस्टेट ग्रंथी फक्त पुरुषांमध्येच असते, हा एक भाग झाला. आणि असते कुठे तर ज्याला म्हणतो मूत्राशय, ज्या ठिकाणी आपलं लघवी साठवली जाते आणि जो मूत्रमार्ग असतो जिथून आपली लघवी बाहेर उत्सर्जित केली जाते, ह्याच्या ज्या ठिकाणी ह्याचा मेळ होतो त्याच्या म्हणजे मूत्राशयाच्या तोंडाशी साधारणतः 1 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटर आकाराची ग्रंथी असते. त्याच्यामुळे ह्याचं कार्य जर तुम्ही मला विचारलं की पुरुष ग्रंथी म्हणजे काय, अर्थात त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ असा आहे की ज्याला आपण म्हणू की शारीरिक किंवा सेक्स, ज्याला आपण म्हणूयात की शारीरिक संबंध म्हणूयात, की त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही निसर्गाने दिलेल्या ज्या काही आपल्या अवयव आहेत त्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा अंतर्भाव होतो.
अच्छा सर, ही माहिती अशीच आपण पुढे देत राहूयात, पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा त्यासंबंधी कोणतेही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. डॉक्टर सुरेश सर, तुम्ही सांगत होतात की ही पुरुषत्वाची ग्रंथी आहे किंवा शारीरिक संबंध ठेवताना तिचं खूप महत्वाचं कार्य असतं, तर याच्यामध्ये जो कार्यभाग या ग्रंथींमुळे साधला जातो तो नेमका काय प्रकारे असतो.
ही प्रोस्टेट ग्रंथी जी असते त्याच्यामध्ये स्त्राव तयार होतात. तर शुक्राणु जंतूंना लागणारं ज्याला आपण पोषण म्हणतो त्यातलं पोषण ह्या स्त्रावातून केलं जातं, ह्या दृष्टिकोनातून त्याला पुरुष ग्रंथी असं म्हटलं जातं. जर समजा आपण वय माणसाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण दोन भाग आपण करू शकतो. एक म्हणजे तरुण वयात दिसणारे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार आणि वृद्धत्वाकडे असणारे आजार, हे दोन्हीमध्ये बराचसा फरक आहे. तर तरुण वयामध्ये सर्वसाधारणपणे जो आपल्याला आजार दिसून येतो त्याला म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी जंतू संसर्ग, की ज्याला आपण तो प्रोस्टेटायटिस, की जो झाल्यामुळे मूत्र विसर्जनाच्या तक्रारी चालू होतात. अर्थात या ठिकाणी औषधोपचाराने हा सर्व आजार बरा होऊ शकतो. कारण जर तुम्ही मला विचारलं तर ज्याला आपण म्हणू की शरीरामध्ये युरिन इन्फेक्शन झालं म्हणजे जंतू संसर्ग झाला तर तो जो प्रोस्टेट मध्ये गेला तर प्रोस्टेटला सूज येते आणि ती सूज आल्यामुळे मूत्रमार्ग असतो तो अरुंद होतो, त्याच्यामुळे लघवी करताना त्रास होणे, लघवी साफ न होणे आणि काही वेळा लघवीतून रक्त जाणे अशाही तक्रारी निर्माण होतात.
आता हा झाला तरुण वयातला. आता वयोपरत्वे होणारा प्रोस्टेटचा जो काही आजार आहे त्याबाबतही आपण माहिती देणार आहोत, पण आजच्या भागाची वेळ संपत आली आहे तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. श्रोते हो, प्रोस्टेट आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा यासंबंधी तुम्हाला काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.